జ్ఞానతిమిరంధస్య జ్ఞానాంజనాశలాకయ చక్షురోన్మీలితం యేన తస్మై శ్రీగురవే నమః. శ్రీచైతన్య మనోభీక్తం ఆపితం యేన భూతలే స్వయం రూపా గదా మహ్యం దాతి స్వాపదాంతికం వంశకల్పాకరుభ్యశ్చ కృపాసింధుభ్య ఏవ చ పతితానాం పావనేభ్యో వైష్ణవేభ్యో నమా ఓం విష్ణుపదాయ విష్ణుప్రేష్ఠాయ భూతలే శ్రీమతే భక్తి వేదాంత స్వామీ నితి నామినే నమస్తే సరస్వతే దేవే గౌరవాణీ ప్రచారిణే నిర్విశేష శూన్యవాది పాశ్చాత్యదేశతారిణే శ్రీకృష్ణ చైతన్య ప్రభో నిత్యానంద శ్రీఅద్వైత గదాధార శ్రీవాసవి గౌర భక్తవృంద హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ కృష్ణ హరే హరే హరే
హరే కృష్ణ. శ్రీ భగవాను వాచ మయ్యావేశమనో ఏమాం నిత్యయుక్త ఉపాసతే శ్రద్ధయా పరయోపేత ఏమే యుక్తతమామత. శ్రీ భగవాన్ వాచ మయ్యావేశ్యమనో ఏమాం నిత్యయుక్త ఉపాసతే శ్రద్ధయా పరయోపేత ఏమే యుక్తతమామత. శ్రీ భగవాన్ మనాలే, జే ఆపలే మన మాజా సాకార రూపావర్ స్థిర కర్తాత్ అని దృఢ దివ్య శ్రద్ధేనే మాజీ సతత్ ఉపాసనా కర్ణ్యామధే సంలగ్న ఝాలేలే అస్తాత్ తే మాజా మతే సర్వోత్తమ ఆహేత్. తాత్పర్య అర్జునాచ్యా దుసర్యా ప్రశ్నాల ఉత్తర మనున్ శ్రీకృష్ణ స్పష్టపణే సంగతాత్ की जो माझ्या साकार रूपावर आपले मन केंद्रित करतो श्रद्धा व भक्तिभावाने मला घुसतो तोच योग्यामधील परमसिद्ध पुरुष होय. अशा कृष्ण भावना भावित व्यक्तीच्या कोणत्याही क्रिया भौतिक नसतात कारण तो सर्व काही श्रीकृष्णां प्रत्यर्थच करीत असतो. शुद्ध भक्त निरंतर सेवेमध्ये संलग्न असतो, कधी तो जप करीत असतो, कधी कृष्णकथेचे वाचन किंवा श्रवण करीत असतो, कधी तो प्रसाद तयार करतो अथवा श्रीकृष्णांसाठी काही खरेदी करण्यासाठी तो बाजारात जातो, कधी मंदिर मार्जन करतो अथवा भोजन पात्र स्वच्छ करतो. जो जे काही करतो ते सर्व भगवंता प्रत्यर्थच करतो व अशा रीतीने एक क्षणही वाया घालवित नाही. असे कर्म म्हणजे समाधिस्थ कर्म होय. भगवान श्रीकृष्ण खास करून या अध्यायामध्ये भक्ती योग श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा या अध्यायामध्ये अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत की आपल्यामध्ये जे निर्विशेषवादी आहेत, ब्रह्मवादी आहेत, इतर सर्व प्रकारचे योगी आहेत किंवा इतर सर्व प्रकारचे धर्माचं पालन करणारे लोक आहेत आणि त्यामध्ये भक्त पण आहेत, तर तुमच्या दृष्टीनं सर्वात श्रेष्ठ किंवा योग्य कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर भगवंत या श्लोकामध्ये देत आहेत की जे आपले मन माझ्या साकार रूपावर भगवंताच्या रूपावर ते स्थित करून भगवंताच्या सेवेमध्ये ज्यांनी आपलं मन केंद्रित केलेली आहे ती सर्वात श्रेष्ठ आहे. काही काही लोक असा विश्वास किंवा असा छातीतोपणे सांगतात की मी भगवंतांना पाहिलं, परंतु पाहिल्यानंतर केलं काय हा मूळ प्रश्न आहे. भगवंताला पाहिलं ठीक आहे, पण तो जीवनाचं ध्येय आहे का? भगवंताला पाहणं, भगवद्गीतेमध्ये आपण 15वा अध्याय वाचला तर भगवंताचं स्वरूप आपण कुठेही पाहू शकतो, म्हणजे अगदी अज्ञानी व्यक्ती सुद्धा भगवंताला पाहू शकतो इतकं भगवंतांनी स्वप्न करून ठेवलेलं आहे आपला रूप जे आहे. परंतु प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप जे आहे, त्रिभंगी श्यामसुंदर, हे स्वरूप त्याच्यावरती जो आपलं लक्ष केंद्रित करतो आणि त्याच्या सेवेमध्ये जो लागतो, कारण बघितल्यानंतर ठीक आहे, जसं आपण मी प्रेसिडेंटला भेटलो ठीक आहे, हॅलो केलं, हाय केलं, बाय केलं, फरक काय पडला? त्याला नाही आपला नाही, एवढे कष्ट केले आपण त्याच्यापर्यंत जायचे आणि काय करायचं आपल्याला माहिती नाही. मग आपली एवढी तपस्या किंवा जे काही आपण वशिले लावले सगळे वाया गेले. तर भक्तीमध्ये आपल्याला भगवंत अगोदर शिकवतात की मला भेटल्यानंतर तुम्ही काय करणार, हे आतापासूनच तुम्हाला करा. म्हणजे तुम्ही ज्या तुमच्या सेवेमध्ये मला भेटण्याचा आनंद तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे भेटल्यानंतर आपण काय करतो, कुठल्याही योग्य व्यक्तीला त्याची सेवा करणार. आणि जशी जेवढी मोठी व्यक्ती आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपली सेवेचं प्रमाण पण वाढतं. तर भगवान श्रीकृष्ण हे जगन्नाथ आहेत, सर्वोत्कृष्ट आहेत, आणि म्हणून त्यांच्या सेवेमध्ये लागणं हा आपला स्वभाव आहे आणि ते आपण भक्तांच्या जीवनामध्ये पाहतो. तसं एका भक्ताने आपले जे आचार्य आहेत त्यांनी सांगितले की तुमचा संदेश काय आहे, त्यांनी सांगितलं की माझा जीवन हा माझा संदेश आहे. कारण भक्तांचं जे प्रत्येक क्रिया आहे हा संदेश आहे. तर आज आपण आजचा दिवस जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे. आज आविर्भाव शुभनंदन ठाकूर, विष्णुप्रिया, नंतर पुंडरीक विद्यानिधी आणि रघुनाथ दास आणि तिरोभाव आहे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर. एकाच दिवशी या सर्वांचा तिरोभाव आविर्भाव, म्हणजे ते या पृथ्वीतलावरती आले आणि पृथ्वीतलावरून भगवतधामी गेले असे निरनिराळे प्रसंग आहे. तर या सर्वांच्या बद्दल बोलायचं म्हणजे आज साधना करून पुढच्या गुरुवारी 8 वाजतापर्यंत बोलू शकतो, परंतु थोडी आपण मर्यादा घालून जे काही संचालकांचे आदेश आहेत 8 पर्यंत आपण संपवायचं, त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करू. तर भगवंताच्या दृष्टीनं समोहम सर्व भूतेषु, सर्व जीव हे भगवंताला समान आहेत. तर भगवंत स्वतः आपण पाहतो की अनेक रूपांमध्ये अवतीर्ण होतात, मत्स्यरूपानं, कर्मरूपानं, वराहरूपानं, मनुष्यरूपानं, नरपशुद्या रूपानं, सर्व रूपानं अवतीर्ण होतात. त्याचप्रमाणे त्यांचे भक्तही सर्व प्रकारचे आहेत. आपण हनुमानजीचं उदाहरण आहे, जटायूचं उदाहरण आहे, त्याप्रमाणे मोठे संन्यासींचं उदाहरण आहे, गृहस्थांचं उदाहरण आहे, त्याप्रमाणे छोट्या बालकांचं पण उदाहरण आहे. तसं वय, काळ, परिस्थिती, कुठल्याही बाहेरचं जे त्याला पात्रता म्हणतात, ही पात्रता नसताना केवळ अंतःकरणापासून भगवंताची जो सेवा करतो तो भगवंताला प्रिय आहे. कारण जीव हा ना प्राणी आहे, ना पशु आहे, ना स्त्री आहे, ना पुरुष आहे, ना लहान आहे, मोठा आहे. कधी कधी आपण सिनियर डिओडी म्हणतो, पण आपल्याला कुठं माहिती आहे कोण सिनियर आहे ते? सर्वात अगदी आज आलेला सुद्धा सिनियर असेल, मागच्या जन्मीमध्ये काहीतरी त्याची भक्ती राहिली असेल, त्यासाठी आज पुन्हा आला. तर असंच एक भक्त रघुनंदन ठाकूर. रघुनंदन याचे वडील जे आहेत मुकुंद, हे नवाब हुसेन शाह यांच्या दरबारी वैद्य सॉरी त्यांची सेवा करत होते. तर ते असे भक्त आहेत की हे सरकारी जरी सेवा असली तरी त्यांचं चित्त जे आहे हे केवळ भगवत चिंतनामध्ये आहे. ते सर्व जे काही पाहतात हे अगदी म्लेच्छ व्यक्तीची सेवा जरी करत असले तरी तिथे सुद्धा प्रत्येक क्षणी भगवंत त्याच्या संपर्कामध्ये, भगवंताच्या सान्निध्यामध्ये जे काही येतं याविषयी त्यांचं चित्त होतं, याच्यावर याविषयी त्यांचं मन आकर्षित होत होतं. यावेळेला ज्यावेळेला हे राजा नवाब हुसेन एका उंच अशा आसनावरती बसले होते, त्यावेळेला मोरपंखानं त्यांना वारा घालण्यासाठी त्यांचे सेवक गर्मीच्या दिवसामध्ये त्यांना मोरपंखानं वारा देत असताना मुकुंद यांनी पाहिलं मोरपंख आणि त्यांना तुरंत जी आठवण झाली ती वृंदावन मधल्या कृष्णांची. कारण स्वयं भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते केवळ एकटे कधी नसतात वृंदावन धामामध्ये, ते आपल्या सवंगड्यासमोर आपल्या इतर पार्षदांसमोर येत असतात. आणि मोरपंख आपल्याला माहिती आहे भगवंताला अतिशय प्रिय आहे, तर मोरपंख पाहिल्याबरोबर मुकुंदला अगदी त्यांच्या हृदय जे आहे हे उचंबळून आलं. आणि त्यामध्ये त्यांनी पाहिलं काय की भगवान श्रीकृष्ण दर्शन केवळ त्या मोरपंखामध्ये त्यांना झालं. आणि ते उंचाच्या आसनावरती राजाची सल्ला मसलत करताना दिसले होते, परंतु वरून ते गडबड गडबड डोळे पायऱ्यावरून खाली पडले. आता त्यांचा वैद्यकीय सल्लागार वगैरे सर्वजण तिथे आले, तर त्यांनी त्यांना तपासलं त्याच्यामध्ये काय दोष दिसला नाही. तर त्यांनाच त्यांनी विचारलं की काय झालं तरी काय, म्हणाले काय काळजी करायचं कारण नाही, असं मला मध्ये मला कधी चक्कर येते आणि ती चक्कर येऊन मी खाली पडलो. परंतु राजाला हे मान्य झालं नाही, त्यांना कल्पना होती की ही व्यक्ती जी आहे साधारण व्यक्ती नाही, जरी ब्लेच मुसलमान धर्माने जरी असली तरी त्यांना माहिती होती मुकुंद ही साधारण व्यक्ती नाही आहे. त्यांनी ताबडतोब त्यांना ओळखलं की हे ज्याला केवळ चक्कर आलेली नाही आहे, हा जो अष्टविकार आहे भगवत भक्तीमध्ये जी आत्म्याला पूर्ण स्थिती प्राप्त होते त्या स्थितीमुळे त्या मुकुंदच्या हृदयामध्ये केवळ मोरपंख पाहिल्यामुळे त्याचं हृदय जे आहे हे उचंबळून आलं. आणि तो अगदी वरच्या स्तर म्हणजे पायरीवरून खाली गडबड तोड खाली पडला. परंतु त्यांनी असं सांगितलं नाही की मी किती मोठा भक्त आहे की भगवंताचं मोरपंख पाहिल्यानंतर केवळ माझ्या हृदयामध्ये भगवंताचं चिंतन आलं. आपण थोडीशी जरी सेवा केली तर आपल्याला केवढं वाटतं, या सगळ्यांना आजूबाजूच्या लोकांना समजावं तेवढंच म्हणजे त्या सगळ्या गावामध्ये आपली प्रसिद्धी व्हावी असं वाटतं. परंतु खरा भक्त जो आहे कुठल्याही प्रकारच्या प्रसिद्धीची अपेक्षा न करता किंवा कुठल्याही प्रकारच्या लोकांच्या मध्ये गलबला न करता तो आपली सेवा चालत ठेवतो. तर आता हा मुकुंद आपल्याला माहिती आहे माधविंद्रपुरी ज्या वेळेला क्षीरचे गोपीनाथ तिथे गेले ते त्यांना पुजारी त्यांच्या पाठीमागे लागले होते की प्रसाद घ्या प्रसाद घ्या. तर तुमच्यासाठी केवळ हे जे आहे त्यांनी प्रत्यक्ष भगवंतांनी खीर करून ठेवलेली आहे. हा तर माधविंद्रपुरींनी कधी असं विचार केला नाही की अरे वा मी किती फेमस माणूस आहे, भगवंत माझ्याकडे चोरी करतात, सगळेजण भगवंत प्रसाद चोरी करतात परंतु भगवंतच माझ्यासाठी चोरी करतात, मी किती मोठा भक्त आहे असं त्यांना कधीच वाटलं नाही. ते बाजारामध्ये जाऊन लपले आणि त्यांना हुडकून काढावं लागलं कुठे गेले. त्यानंतर सुद्धा त्यांनी कधी असा गाजावाजा केला नाही की हा पहा स्वतः गोपीनाथनी माझ्यासाठी खीर चोरून ठेवली होती. तर सिद्ध भक्त जो आहे हा कधी कशाची अपेक्षा करत नाही. आपण पाहतो आपल्या संप्रदायामध्ये स्वतः चैतन्य महाप्रभू सगळेजण जगन्नाथकडे जायसाठी धावत असत, परंतु चैतन्य महाप्रभू मात्र गरुड स्तंभाकडे उभारत सगळ्यात शेवटी. आणि सगळ्यांना त्यांना असं पाहायचं की सगळेजण माझ्यापेक्षा शुद्ध भक्त आहे, स्वतः भगवंत असं विचार करतात, त्यांना सगळ्यांना ते पुढे जाऊ द्यायचे. आणि त्यांच्या खांद्यावरती माहिती आपल्याला की म्हातारी दडून उभारली दर्शन घ्यायला, सगळ्यांनी म्हणलं अरे संन्यासीच्या खांद्यावरती तू काय चढतोस, तुम्ही काय चढतायत म्हातारी. त्याच्याने भाव म्हणाले की तिच्या हृदयामध्ये जो भगवंताला बघण्याचा जो भाव आहे त्यातला थोडासा जरी अंश माझ्या हृदयामध्ये असता तरी भगवंताचं प्रेम जे आहे माझ्या अंतकरणामध्ये जागृत झालं असतं, माझं जीवन सार्थक झालं असतं. स्वतः भगवंत असं म्हणतात तर भक्तांनी किती नम्र राहिलं पाहिजे. तर असा मुकुंद ह्यांनी कधी गलबडा केला नाही आपल्या भक्तीचा. तर जसं झाड तसं फळ, त्याचाच मुलगा रघुनंदन ठाकूर. तर रघुनंदन ठाकूर मुकुंद आणि त्याची पत्नी एक दिवस चैतन्य महाप्रभूंना भेटण्यासाठी नवद्वीपला गेले. त्यावेळेला चैतन्य महाप्रभूंने स्वतःचं उच्चिष्ट जे आहे हे मुकुंद आणि त्याची पत्नी जी आहे त्यांचं अंतःकरण त्यांनी ओळखलं की हे पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न करतायत. त्याने स्वतःच्या तोंडामध्ये चावलेलं जे पान आहे हे मुकुंदच्या पत्नीला दिलं आणि ते पान त्यांनी खाल्ल्यानंतर ती गर्भवती राहिली आणि त्याचं फळ म्हणून रघुनंदन ठाकूर जन्माला आले. आता पहा चैतन्य महाप्रभूंचा प्रत्यक्ष प्रसाद आहे. लहानपणापासूनच रघुनंदन ठाकूर हे भक्तीची लक्षणं प्रकट करतो लागले. तर वडिलांच्या सारखे रघुनंदन जे काही वडील घरामध्ये करतात त्याचं निरीक्षण करत सकाळी भगवंताची आरती करतायत, जप करतायत, त्यांचं घर मंदिर मार्जन करतायत, मूर्तीची सेवा करतायत. सर्व अशा प्रकारे अगदी निस्सीम भावानं भगवंताच्या सेवेमध्ये वडिलांनी जीवन अर्पित केलेलं आहे. तर तोच छापा रघुनंदनच्या मनावर पडतो. कारण लहान मुलाचं मन हे स्पंज सारखं असतं. जे काही त्यांच्या समोर दिसतं ते ताबडतोब ते काय करून घेतं, ओढून घेतं, शोषून घेतं आणि ते तिथं राहतं आयुष्यभर त्याच्या मनामध्ये. म्हणून कौमारे आचार्य प्राज्ञ धर्मान भाग होता निहा. लहानपणापासूनच आपण वडील जे करतात ते मुलाच्या मनामध्ये त्याचा परिणाम होतो. यासाठी आपलं जीवन जे आहे हे अतिशय म्हणजे भगवंताची भगवत भक्तीमय असलं पाहिजे. ऐका लोक म्हणतात अहो आजची पिढी बिघडली, त्याला कारणीभूत कोण? वडीलच. कारण तुम्ही बिघडलात बरोबर, तुमचंच आक्रमण ते करतात. हा तुम्ही पिढी ओढली ते ग्रेट ओढतात एक पद पुढे, त्याची पुढची पिढी चिरूट ओढायला लागतं, त्याच्या पुढची पिढी गांजा, म्हणजे त्याला एक तळ वर्तन झालं पाहिजे ना. तर त्यासाठी आपण जे काही करतो लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या सगळ्या लहान जे आपल्या आजूबाजूला त्यांच्यावरती परिणाम होतो आहे. रघुनंदन याच्यावरती मुकुंदच्या भक्तीचा अतिशय प्रभाव. तर हे मुकुंद जे आहेत हे राजाला सल्ला असलं करत असत, त्याची त्याला सल्ला देत असत. तर एक दिवस काही काळ कारणानिमित्त त्यांना गाव सोडून बाहेर जावं लागलं सकाळी, आणि दररोज ते भोग दाखवत असत त्याच्या वेळेला. तर त्यांनी सांगितले की आज रघुनंदन तुम्हाला इतके दिवस बघतोस, तर आज आईने प्रसाद निर्माण केलेला आहे भोग, आणि तू आज भगवंताला अर्पण कर. आणि म्हणून रघुनंदनला सांगून गेले. रघुनंदन अतिशय लहान मुलगा, रागस स्वच्छ मनाचा, भगवंतावरती पूर्ण श्रद्धा. तर रघुनंदन हा आरती प्रसाद भोग जो आहे हा आईने निर्माण केलेला तुळशीपत्र वगैरे घालून तो भगवंतासमोर गेलं, त्याने अर्पण केलं म्हणून ब्राह्मण देवाय आणि तिथेच बसले. म्हणले की घ्या ठाकूरजी प्रसाद ग्रहण करा. आता त्यांना रघुनंदन ठाकूरला प्रसादाची टेक्निक माहिती नव्हती. हा त्याला की अंगाने सकनेंद्रिय वृत्ती म्हणती. केवळ प्रत्यक्ष भगवंत हे आपल्या केवळ दृष्टीनं प्रसाद स्वीकार करतात. रागच बाळ म्हणते की ठाकूरजी कृपा करून प्रसाद घ्या, माझ्यावरती रागालात तुम्ही लहान आहात, मला माहिती आहे मी लहान आहे, मी कदाचित माझ्या वडिलांच्या एवढा शुद्ध भक्त नसेल, पण मी तुम्हाला प्रसाद अर्पण करतो. अगदी डोळ्यामध्ये तिचे असुरू यायला लागले की घ्या प्रसाद घ्या भोग घ्या. तर ठाकूरजींना पण त्याचा कळवळ यायला लागला. पण रघुनंदन हा जास्त त्याला रडूच कोसळ. अरे भगवंत मी दिलेलं स्वीकार करत नाहीत. ठाकूरजी घ्या प्रसाद घ्या भोग घ्या. आणि त्याचं शुद्ध अंतःकरण पडून भगवंताने पूर्ण प्लेट जी आहे पूर्ण ग्रहण केली. तर रघुनंदन हा खाली प्लेट घेऊन बाहेर आला. समजा तुमचा मुलगा किंवा मुलगी हा मंदिरात जाऊन किंवा घरामध्ये भगवंताला भोग करून खाली प्लेट घेऊन आला, तुमच्या मनात काय विचारेल बरोबर? तसा त्याच्या आईच्या मनात आला की अरे कुठे गेलं सगळं ताटातलं. हा तर अरे असं काय विचार प्रश्न विचारते. भगवंतांनी खाल्लं हा, भगवंतांनी खाल्लं का तूट काढून ठेवलंय बाजूला. हा असं इस्लामध्ये टॅक्स म्हटलं त्याला बरोबर आहे. प्रसाद जो आहे हा संग्रहित करून ठेवला आहे. नंतर आता मिळतोच प्रसाद आपल्याला लाईनमध्ये उभागल्यानंतर. पण नंतर ज्या वेळेला इथं आजूबाजूला कोण नसते त्यावेळेलाही मध्ये मध्ये खायला. आणि तो प्रश्न प्रभू वेळवा जगदाला माहिती आहे सांगू नये, पण आता सांगतो प्रसंग आला म्हणून. तर आम्ही स्टॉप कृष्ण प्रभू म्हणत होतो. आठवण करून दिली मी त्या अशा अतिशय वेळा ब्रह्मचारी आश्रमाच्या वेळा आमच्या असायचा. त्यावेळेला आम्ही प्रत्येक जो काही डोनेशन देतो त्याला आम्ही पाकिटं पाठवायचो प्रसादाची. तर रघुनाथ प्रभू वगैरे सगळे असे ब्रह्मचारी पाकिटे घेऊन जायचे. तर स्टॉप कृष्ण प्रभूंचा खास स्टॉक असायचा. तर प्रसाद जो आहे त्याचं आकर्षण असं आहे की प्रसाद जे आहे आपल्या समोर पाहिलं ते आपल्याला सुचत नाही काय करावं. तर चोरी करणं हे सुद्धा आपल्याला समजत नाही अरे प्रसाद आहे, पण त्यात काही गैर नाही पण सांभाळून. तर रघुनंदन ठाकूर ह्याने आईला असं वाटलं अरे लहानसं मुलगा आहे, आपले पती मुकुंद दररोज भोग अर्पण करतात, दररोज प्लेट घेऊन येतात, आणि हा मुलगा अर्पण करतो समजा की भगवंतान सगळं खाल्लं हा तरी पण त्याला दडावलं खरं सांग कुठे कुठे ठेवलं तुला काय घरात खायला प्यायला कमी आहे का घरात तुझ्या तर त्यानं नाही जाय खरंच भगवंतानी खाल्ला मग ती गप राहिली असेल म्हणून एवढी झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आजवा घरामध्ये रघुनंदन हा भोग अर्पण करण्यासाठी भगवंताला भोग घेऊन गेले आणि बाहेर आले की खाली प्लेट त्याच्यामध्ये काही शिल्लक नव्हतं अगदी धुवून आणल्यासारखी साठून पडून स्वच्छ आणि मुकुंद यांना पण शंका आली असं कसं शक्य आहे मी दररोज एवढ्या भक्तिभावानं अर्पण करतो सोळा माळा व्यवस्थित जप करतो चार नियमांचं व्यवस्थित पालन करतो दुर्गुरुवारी प्रोग्रामला जातो मी अर्पण केलेलं अजूनपर्यंत कुणी असं खाल्लं नाही आणि हा लहान मुलगा माझा हा सांगतो की माझे सगळे काही भोग जे आहे पूर्ण प्लेट जी आहे साफ करून निर्मा साबणानं साफ करून आणलेली आहे असं वाटतंय तर मुकुंद संशय आला पण त्यांनी काय बोलले नाही ठीक आहे की रघुनंदन इकडे आहे आत्ताच आईने चांगले चांगले बेसनाचे लाडू बनवलेत गरम गरम आणि माझी इच्छा आहे की तू ते जाऊन अर्पण कर तर त्यांनी बेसनाचे लाडू दिले एका थाळीमध्ये आणि त्यात नुकतंच भगवंतांनी त्या वेळेला प्रसाद भोग घेतलेला होता प्रसाद भगवंताने अर्पण केलेला होता घेतला होता आणि एवढे मोठे लाडूचं प्लेट घेतले आणि बसले नमो ब्राह्मण देवाय भगवंता प्लीज तळू बनवलेत घ्या अरे आता तुझी एवढी प्लेट खाल्ली आता ते पोट भरलंय माझं आणखी किती खाणार मी म्हणाले की नाही घ्या हो हा भगवंतांनी घेतला लाडू आणि खायला तर मुकुंद छपून बघत होते खिडकीमध्ये आणि त्यांनी पाहिलं की खरंच रघुनंदन याच्यामध्ये एवढी भक्ती आहे आणि सब प्रत्यक्ष पाहतात भगवंतांनी लाडू घेतलेला आणि खातायत आणि मुकुंद हा जो लाडू आहे आजही तुम्हाला त्या मंदिरामध्ये पाहायला मिळेल अर्धा लाडू कधी गेलात तर श्रीखंड श्रीखंड ना श्रीखंड येतं गोपीनाथ अर्धा लाडू हातामध्ये आहे त्यांच्या तर असे हे रघुनंदन त्याच्याशी संबंधित एक कथा की मी ज्या वेळेला गोपीनाथ झाला गोपीनाथ मध्ये एक पुजारी होतो पहिला त्याला माझ्या जीवनामध्ये याचीच घटना झाली मी ज्या वेळेला संध्याकाळी सिम्पली वंडरफुल माहिती आहे कोण सिम्पली वंडरफुल आम्ही बनवायचो सिम्पली वंडरफुल दुधाची गुट्टी त्याच्यामध्ये थोडी साखर आणि तूप असं बनवायचं संध्याकाळी आणि भगवंताला अर्पण करायचो आणि मी रघुनंदनचं चरित्र ऐकलं होतं त्याच वेळेला आणि हे सगळे लाडू गायब व्हायचे आपण पण काहीतरी थोडा रघुनंदन एवढं थोडंसं काय पण आपण कशाला बोलायचं आपण भक्त आहोत दादा वगैरे कशाला करायचं मी पण अर्पण केलेले लाडू भगवंत खातात दररोज पण संध्याकाळी एक दिवस मंदिर साफ करण्यासाठी अर्पण केले लाडू त्यानंतर रात्री 11 वाजता तिथंच होतो अर्पण केल्यानंतर एक दिवस साफ गेलो तर पाहिलं की भगवंत नाही तर ते उंदीर लाडू झाले कारण तुम्हाला माहित आहे मुंबईमध्ये जेवढे माणसं आहेत तेवढे उंदीर पण आहेत नंतर कळालं अरे आपण उगीच समजू नये असं की पण शुद्ध भक्त आहे पण तसं रघुनंदन तर झालं नाही बरं का स्वतः भगवंत खायचे तर अशी रघुनंदनची ख्याती जी आहे ही सर्व ठिकाणी पसरायला लागली म्हणून कधी आज तुम्हाला साक्षात्कार झाला तर ताबडतोब सांगू नका कोणाला थोडा वेळ थांबा बघा काय प्रत्यक्ष तर रघुनंदनची ख्याती संपूर्ण सर्व वैष्णवांच्यामध्ये पसरली तर त्यामध्ये एक होते अभिराम गोपाल अभिराम गोपाल हे सुदामा भगवान श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये आणि असं सांगतात की ते त्यांचा पुनर्जन्म झालेला नाही ते श्रीकृष्ण लीलेमध्ये सुदामा होते तर भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला आपल्या धामामध्ये परत गेले त्यावेळेला सुदामाना त्यांचा विरोध पण झाला म्हणून ते गोवर्धनच्या एका गुहेमध्ये जाऊन राहिले आणि तिथेच राहिले त्यानंतर कालांतरानं त्यांना कळालं की चैतन्य महाप्रभू स्वयं भगवान श्रीकृष्ण पुन्हा अवतीर्ण झालेले आहेत आणि म्हणून नित्यानंद प्रभू ज्या वेळेला वृंदावनच्या परिक्रमेवरती होते तर त्यावेळेला केवळ नित्यानंद प्रभू बलरामजी गावजी आलेले आहेत म्हणून ते त्या गुहेतून बाहेर आले म्हणताना रामदास म्हणून ओळखतात, अभिरामदास म्हणून ओळखतात. ते अभिरामदास गोपाल जे हे गोपाल आहेत, हे गोपाल यांची ख्याती की हे अतिशय शुद्ध असे भक्त, त्यांची एवढी ख्याती, त्यांचं हृदय एवढं शुद्ध की जे ज्या मूर्तीला ते दंडवत करत असत तर त्या मूर्तीची व्यवस्थित जर पूजा अर्चा होत नसेल भक्तांच्याकडनं, खास करून शालिग्राम शिला त्या भंग पावत असत त्यांनी जर दंडवत घातल्यानंतर. तर त्याचप्रमाणे ते ज्या व्यक्तीला दंडवत घालत असत तो व्यक्ती जर अंतःकरण पर शुद्ध भक्त नसेल तर त्या व्यक्तीचं काय होत होतं? हरिबोल, हरिबोल झाला तर ठीक आहे, हरिबोल होत होता. तर असे अभिराम गोपाल ह्यांना रघुनंदनची ख्याती समजली. अरे असा हा लहान मुलगा एवढे शुद्ध भक्त आहे. आता शुद्ध भक्त गावामध्ये आले किंवा इतर गावामध्ये आले तर आपण त्याला बघण्यासाठी आपली तळमळ असते. अभिराम गोपाराम निघाले श्रीखंडमध्ये, जे सरगुरा रघुनंदन ठाकूर होते, आणि आल्यानंतर त्यांच्याकडे एक खास वैशिष्ट्याची एक छडी होती, जयमंगल. ही जयमंगल छडी अशी होती की ज्यांच्या पाठीवर पडेल तो ताबडतोब भगवत प्रेम त्याला प्राप्त व्हायचं. तर हे त्याच्यामुळे अतिशय प्रसिद्ध अशी व्यक्ती, तर त्यांना ते आले श्रीखंडकडे, याला निघाले की रघुनंदन ठाकूरची ख्याती ऐकल्यानंतर. रघुनंदन ठाकूर यांचे वडील मुकुंद आणि त्यांची पत्नी यांना कळालं की अभिराम गोपाल हे आपल्या मुलाच्या दर्शनासाठी श्रीखंडला येत आहेत. आता काही जरी झालं तरी आई वडिलांचं हृदय, त्यांना वाटलं की यांनी दंडवत घातला आपल्या रघुनंदनला, समजा याला कदाचित थोडासा कुठेतरी अपशिल्लक झाला असेल तर त्याचा काय व्हायचा? हरिबोल. तर म्हणून त्यांनी काय केलं की आपल्या मुलाचं रक्षण करणं जे आहे आपल्याला केलं पाहिजे, आणि म्हणून त्याला सांगितलं की तू खेळायला जवळच्या जंगलामध्ये तू खेळायला जा. आणि अभिराम गोपाल जयमंगल येऊन आले की हा मुकुंद प्रभू धन्यवाद, तुमच्या मुलाचं दर्शन घ्यायसाठी मी आलोय. मुलाचं दर्शन घ्यायसाठी आलात? कुठे आहे रघुनंदन? कुठे आहे? त्याला दर्शनासाठी आणा की अहो आता तो खेळा लहान आहे, खेळायला गेलाय जंगलामध्ये कुठेतरी. हा तर असा जंगलामध्ये गेला, त्यांनी खोटे बोलले नाही, ब्राह्मण कधी खोटं बोलत नाही. हा तसं जंगलामध्ये खेळायला गेलाय, बरोबर आहे, जंगलामध्ये खेळायला गेला होता, पण पाठवला अजून सांगितलं नाही, खेळायला गेला. तर खेळायला गेले जंगलामध्ये, अभिराम ठाकूरला उत्कंठा की आपण या रघुनंदनला भेटलंच पाहिजे, म्हणून तेही जंगलामध्ये निघाले. तर मुकुंदही त्याच्या पाठीमागे, काय करणार आता जाऊन. अभिराम जंगलामध्ये आल्यानंतर जसं जसं त्यांना जंगलामध्ये जायचे, जसं जसं भक्त जवळ यायचे, तसं त्यांच्या हृदयामध्ये जास्त भक्ताला भेटण्याची उत्कंठा जी आहे, उत्संबळ येत होती. तुम्हाला माहिती आहे जसं तुम्ही मंदिरच्या जवळ जसं येत जाता तसं उत्कंठा किंवा उत्संबळ येत भगवत प्रेम. तर विचार करा, दोन शुद्ध भक्त एकमेकाला भक्तात भेटतात त्यावेळेस त्यांना कसं त्यांचं अंतःकरण होत असेल. तर अभिराम गोपाल हे धावत 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 चालले. त्याचप्रमाणे रघुनंदन ह्यांनाही समजलं की अभिराम गोपाल जे आहेत हे आपल्या भेटीसाठी येत आहेत, म्हणून तेही धावत धावत जायचे, त्यांच्या पायामध्ये नुकूर होत पैंजण. आणि दोघे ज्यावेळेला एकमेकांना भेटले, दंडवत केला, पण रघुनंदन तर हरिबोल झाला नाही, दंडवत केला, गडगडून आलिंगन दिलं, आणि एकमेक जे आहेत दोघंही भावाश्रूपूर्ण अंतःकरणानं एकमेकांना आपल्या कृष्ण प्रेमाच्या जे अश्रू आहेत आणि एकमेकाचं शरीर भिजलं, दोघंही एकमेकांना गच्च पकडून या जंगलामध्ये आनंदानं नृत्य करायला लागले. दोघंच आनंदानं नृत्य करायला लागले, कृष्णाचं चिंतन, हरिनामाचं चिंतन करत दोघेही नृत्य करायला लागले. एवढा त्या दोघांना आनंद झाला, तर इतका आनंद झाला की इतक्या जोरात ते नाचत होते की त्यांच्यातलं एक जे रघुनंदनच्या पायाचं जे नुपूर आहे किंवा पैंजण जे आहे हे एक मैल तिकडनं उडालं. हा, आणि जंगलामध्ये पडलं, तिथे कुंड निर्माण झाला, आजही ते कुंड आहे, नुपूर कुंड.
कुठल्या गावी?
श्रीखंड नाही,
अलीगडम नाही,
दुपरखुंड. तर हे दुपरखुंड तिथे निर्माण झाला आणि आजही त्या दुपरखुंडाचं भक्त लोक दर्शन घेतात आणि याची आठवण करतात. त्याचे हे रघुनंदन ज्यावेळेला नवद्वीपला आले, चैतन्य महाप्रभूंना त्यांनी बघितल्या तावडतो, तरी इतकी सुंदर अशी काव्य रचना केली चैतन्य महाप्रभूंच्या गौरववर्णाबद्दल, चैतन्य महाप्रभूंच्या अंगकांतीबद्दल, इतकं सुंदर त्यांनी संस्कृतमध्ये रचना केलेली आहे. तर हा श्लोक ऐकल्यानंतर सर्वजण थक्क झाले. अरे लहान, अतिशय एवढा लहानसा मुलगा, एक कुठल्याही प्रकारचं पेन घेऊन 10 वेळा खडाखोड न करता इतकं सुंदर भगवंताचं वर्णन करत काव्य करतायत अंतःकरणपूर्वक. आणि ती ज्यावेळेला कविता वाचली त्यावेळेला त्यांना सगळ्यांना कळलं की हा जो रघुनंदन जो आहे हा खरोखरच थोर वैष्णव आहे, जरी दिसायला लहान असला तरी. तर स्वतः चैतन्य महाप्रभू यांनी मुकुंदला विचारलं की वडील कोण, तू की तुझा मुलगा रघुनंदन? तर मुकुंदने सांगितलं की खरोखर एकादृष्टीने पाहता रघुनंदनच हे माझे वडील आहेत, कारण रघुनंदन गुरु हा वडिलांच्या सरकार. म्हणून हा खरं मी फक्त त्याचं नावाला वडील आहे, परंतु भगवत भक्तीनं हा माझ्यापेक्षा वडील आहे. हा तर सिनियर ज्युनियर जे आहे हे काम त्याला तर चालेल किंवा रिलेटिव्ह आहे. तर आपण सर्वांना सिनियर डिवोटी म्हणून पाहावं, जरी लहान मुलगा असतो तरी. प्रल्हाद महाराज, प्रभू महाराज, पास वयना लहान आहेत. तर असा हा रघुनंदन की ह्याच्यापासूनही आपण पाहतो की किती सिद्ध अंतकरणानं हा भगवंताची सेवा केला आणि भगवंतांनी त्याची सेवा स्वीकारली. तर दुसरे आपण छोटे सुवर्णन करू शकतो रघुनाथदास गोस्वामी. रघुनाथदास गोस्वामी हेही अतिशय श्रीमंत घराण्यामधले, हिरण्य मुजुमदार आणि गोवर्धन मुजुमदार, गोवर्धन मुजुमदार यांचे पुत्र आणि एकमेव पुत्र. प्रभुपाद सांगतात की आजच्या तुलनेनं त्यांच्याकडे करोडो रुपयांचा संग्रह होता आणि त्यांना केवळ एकच असा पुत्र जो आहे संपूर्ण मालमत्तेचा अधिकारी होता. परंतु एवढी संपत्ती असून सुद्धा लहानपणापासून त्यांच्याकडे त्यांचं काही आकर्षण नव्हतं, कारण त्यांच्या घरचे जे गुरु आहे चैतन्यनंदन आचार्य आणि त्यांना भेटीला येणारे हरिदास ठाकूर, चैतन्यनंदन आचार्य हे अद्वैत आचार्य यांचे शिष्य आणि हरिदास ठाकूर हे दोघंही नित्य नियमानं चैतन्य महाप्रभूंचं वर्णन करत आणि गोवर्धनदार मुजुमदार आणि हरण्य मुजुमदार हेही चैतन्य महाप्रभूंचे अतिशय शुद्ध असे भक्त. तर या सगळ्यांच्याकडनं रघुनाथदास यांनी भगवंताबद्दल ऐकलं होतं आणि पुन्हा लहानपणापासून त्यांच्यावरती हे जीवनावरती परिणाम झालेले. तर त्यांना भगवंताला बघण्याची खूप इच्छा आणि म्हणून ज्यावेळेला अद्वैत आचार्य यांच्या घरी शांतीपूर इथं चैतन्य महाप्रभू आले होते त्यावेळेला रघुनाथदास यांना समजलं की चैतन्य महाप्रभू इथे अद्वैत आचार्यांच्या घरी आलेले आहेत. नुकताच संध्यास्नान केलेला होता आणि नित्यानंद प्रभूंनी त्यांना फसून अद्वैत आचार्यांच्या घरी आणलं होतं. तर त्याच वेळेला रघुनाथ यांची इच्छा झाली की आपणही चैतन्य महाप्रभूंचं दर्शन घ्यावं आणि म्हणून ते चैतन्य महाप्रभूंच्या दर्शनासाठी गेले शांतीपूर इथं. आणि चैतन्य महाप्रभूंना पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की आपण यांना सोडून एक क्षणभरही राहता कमाने, यांच्याबरोबरच आपण राहावं. तर चैतन्य महाप्रभू जितके दिवस तिथे राहिले तिथे रघुनाथदास त्यांची सेवा करत तिथे राहिले. स्वतः चैतन्य महाप्रभू त्यांना स्वतःचं उच्छिष्ट त्यांना द्यायचे दररोज. हा भक्तांचा भगवंताचा प्रसाद रघुनाथदास गोस्वामीने दररोज ग्रहण केला, कितीतरी दिवस तिथे राहिले. तर चैतन्य महाप्रभूंची जायची वेळ झाली, सगळ्यांनाच अगदी हृदयापासून दुःख व्हायला लागलं. त्याचप्रमाणे रघुनाथ त्यांना पण अंतःकरणपूर्वक दुःख व्हायला लागलं, त्याला चैतन्य महाप्रभू तिथनं निघून जाणार म्हणजे आपण भगवंताच्या सान्निध्यामध्ये राहू शकणार नाही, म्हणून त्यांना पण दुःख झालं. म्हणून त्यांनी निवेदन केलं चैतन्य महाप्रभूंच्याकडे की महाप्रभू मला तुमच्या शिवाय राहणं शक्य नाही, म्हणून मला तुमच्याबरोबर आणायची येण्याची तुम्ही आज्ञा द्या. चैतन्य महाप्रभू म्हणाले की अजूनही तू लहान आहेस आणि वडिलांची सेवा कर आणि मग पुढे पाहू, आणि कधीतरी असं प्रसंगी त्यावेळेला तू नंतर ये. म्हणून रघुनाथदास घरी आले परत, परंतु त्यांचं चित्त मात्र भगवंताच्या चरणी राहिलं. शरीर परत आलं पण मन भगवंताच्या चरणी राहिलं, म्हणजे ते भगवत चिंतन सोडायला तयार नाही. रघुनाथ यांचं कुठेही चित्त लागायला तयार नाही घरामध्ये. आणि त्यांच्या वडिलांची खूप इच्छा होती ह्या सर्व मालमत्तेचा, या सर्व जी काही जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे सरकारकडून, या सर्वांचा हा जो आपला रघुनाथ आहे ही पिढी त्यांनी पुढे जे काही आपण करतो हे पुढे चालवावं. परंतु रघुनाथ याची इच्छा की चैतन्य महाप्रभूंच्याकडे त्या जगन्नाथपुरी इथं राहिले गेले त्यांच्या चरणी आपलं मस्तक ठेवून त्यांच्या सेवेमध्ये नित्य राहावं ही त्यांची इच्छा. परंतु चैतन्य महाप्रभूंचा आदेश तर त्यांनी पत्र पाठवायला सुरू केली. चैतन्य महाप्रभूनं महाप्रभू त्याचं उत्तर देऊ नये एकही पण. आणि नंतर कारण त्यांना दाखवून द्यायचं होतं की भगवंताकडे कसं जायचं, तर पुन्हा चैतन्य महाप्रभू एकदा आले, पुन्हा तिथे त्यांची भेट झाली. त्यांनी सांगितलं की आता तरी मला स्वीकार करा, पण पुन्हा भगवंताने ते सांगितलं की मर्कट वैराग्य दाखवू नको, पण हे मर्कट वैराग्य जे आहे आज आहे उद्या नाही. तर त्यासाठी भगवंताची कृपा तुझ्यावर ज्या वेळेला होईल त्यावेळेला कृष्ण स्वतः तुला बोलवतील, पण आज तू पुन्हा परत जा. ज्यावेळेला भगवंत कृपा करतील एका विशिष्ट वेळी त्यावेळेला तू इकडे ये, म्हणून त्याने पुन्हा पाठवलं. नंतर काही कालांतरानं नित्यानंद प्रभू पाणीघाटी इथं आले, जे की त्यांच्या घरापासून अतिशय जवळ, आणि म्हणून काही सेवक हे घेऊन त्यांच्या वडिलांनी त्यांनी सांगितलं की मी नित्यानंद प्रभू आलेले आहेत, चैतन्य महाप्रभूचे अंश बलराम स्वयं हे पाणीघाटी इथं आलेले आहेत, तर त्यांचा संग घेण्यासाठी मी काही दिवस तिथे जातो. तर वडिलांनी नोकर दाखल दिले आणि त्याबरोबर त्यांच्याबरोबर त्यांनी पाठवलं. ते पाणी इथे पाणीघाटी इथं आले आणि त्यांनी पाहिलं की नित्यानंद प्रभू हे मोठ्या अशा वटवृक्षाखाली आपल्या पार्श्वनाथांचे एका उंच आसनावरती बसलेले आहेत नदीच्या काठावर. आणि रघुनाथदास यांनी स्वतःकडे असं शुद्ध भक्त मानलं नाही, दोनच नमस्कार केले, दंडवत केला. तर नित्यानंद प्रभूंचे जे पार्षद आहेत त्या सर्वांनी पाहिलं, हरदास ठाकूर सगळे वगैरे जे सगळे पार्षद होते राघव पंडित, ह्या सर्वांनी पाहिलं की हा रघुनाथदास दूरनं दंडवत करतोय. तर त्यांनी जवळ बोलवलं, हे चोरा इकडे ये, असं चोरून काय गोष्टी करतोय. चोर असेल तर समोर जात नाही, कोणी चोरी केलेला असेल तर तो समोर जात नाही, माणूस कधी घाबरतो थोडा जायला. तर रघुनाथदासला म्हणाले की हे चोरा इकडे ये, आता लपून लपून काय करतोय. कारण ते सांगतायत की भगवंताला शरण द्यायचं असेल तर आपण डायरेक्टली जाऊ शकत नाही, चोरी करू शकत नाही भगवंताची, त्याला आपण गुरुचा स्वीकार केला पाहिजे. डायरेक्टली गेलं तर ती चोरी केल्यासारखी आहे, न सांगता घेतल्या की भगवंत आपल्याला वाटते अरे आपला अधिकार आहे भगवंतावरती, आपण प्रत्येक भक्ती करून भगवंताला आपण आपलं करू शकतो, पण हे शक्य नाही, हे चोरी केल्यासारखं आहे. कारण की मालमत्ता कोणाची आहे, भगवान सांगतात की साधुनाम हृदया म्हणून साधुनाम मी भगवंत भक्तांच्या हृदयी आहे, म्हणजे भगवंत भक्तवत्सल हे भगवंताचे भगवंत जे आहे ते भक्तांच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि म्हणून भगवंताकडे डायरेक्ट जाणं ही एक प्रकारची चोरी आहे. आपण अरे मी काही मी माझं स्वतःमध्ये एवढं करतोच आहे, मी स्वतः काही भगवंताला घेऊ शकतो, पण हा मार्ग स्वतः भगवंतालाही मान्य नाही. आणि म्हणून हे त्यानंद प्रभू हे गुरुतत्व बलराम आणि त्यांनी सांगितलं की अरे भगवंता चोरी करतोय, तर ह्या चोरीमध्ये आम्ही तुला पकडलं, तर या दोषापासून मुक्त होण्यासाठी तू सर्वांना शिका दही जे दूध पोहे दही पोहे ज्यामध्ये सुंदर अशा विशिष्ट प्रकारची केळी त्यानंतर कापूर त्यानंतर खडीसाखर अशा अनेक प्रकारचे जी बनवली आहे चिरा दही सर्व प्रसाद तू सर्वांना वितरण कर. भगवत जे फक्त उत्सवाची वाट बघत असतात प्रसादाची, आणि त्यांकडून याची कल्पना आहे सगळ्यांना काय पाहिजे प्रसाद पाहिजे. त्यांनी सांगितलं रघुनाथदास तू सर्व काय आहे तू श्रीमंत आहेस, तुला काय पैशाची कमी नाही. भगवान सांगतो की आपण भगवंताची मी भगवंताचा भक्त आहे कसं समजणार? आपण काहीतरी केलं पाहिजे. तर कसं काय करू शकतो? भागवतने सांगितले की प्राणेर अर्थे धिया वाचा. तर चार प्रकारे आपण भगवंताला शरण देऊ शकतो. प्राणेर, सर्वोच्च जे आहे प्राणेर, संपूर्ण सर्वस्व भगवंताला अर्पण करणं, प्राण अर्पण करणं. नंतर अर्थ, जर आपण प्राण अर्पण करू शकत नाही तर अर्थ, म्हणजे जे काही आपण अर्थार्जन करतो, जो काही आपण पैसा कमावतो, हा सर्व 100% भगवंताला अर्पण करावा. 100% 99% नाही, 100% भगवंताला अर्पण करावा. प्राणी असेल या, जर आपण प्राणही नाही अर्थही प्राप्त करण्याची आपल्यामध्ये ऐकत नसेल तर दिया. जे जे काही आपल्याला शरीर आहे, जसं काही आपलं शरीर आहे, हे ज्या ज्या स्थळी आपण आहे तिथे भगवंताचा सेवेला लावा. तेवढं जरी करू शकत नसेल, काही काही वेळेला आपण पाहतो धिया शरीर पण ठीक नाही. हा पुन्हा तो प्रश्न प्रभूंचं उदाहरण, ते शरीरानं काय करू शकत नाही, वाचा. जे कमीत कमी पुन्हा वाचेन तर आपण भगवंताच्या सेवेमध्ये लावू शकतो. हे चार प्रकार आहेत भगवंताची पूर्ण 100% सेवा करण्याची. सर्वनाथ हा प्राण अर्पण करण्यासाठी गेले, परंतु कालमान जशी काल परिस्थितीनुसार त्यांना ते टाळला शक्य झालं. म्हणजे अर्थ येईल त्यानंतर जे काही पैसा त्यांना मिळाला त्यांनी सर्व काही भगवंताच्या भक्तांच्या सेवेत लावला गुरुच्या आदेशानं. आणि असं ज्या वेळेला नित्यानंद प्रभूंनी त्यांना सांगितलं की लवकरच तुझ्यावरती चैतन्य महाप्रभूंची कृपा होईल, परंतु आज तू वरीचा. त्यानंतर रघुनाथास त्याचं कुठेही चित्त लागायला तयार नाही आणि ते पुन्हा पुन्हा जगन्नाथपुरी इथं पळून जायचा प्रयत्न करू लागले. अशा अनेक प्रयत्नानंतर त्यांच्यावरती नजर ठेवण्यात आली, त्यांच्याबरोबर अतिशय शिपाई सैनिक लावले. तर एक वेळ त्यांचे जे पुजारी आहेत यदुनंदन आचार्य यांच्या पुजारी जो आहे, जो असिस्टंट जो आहे, हा पुजारी सेवा सोडून देवाना निघून गेला. त्यांनी सांगले की हा आता ह्यांना समजून सांगणारे एकच व्यक्ती आहे, ते म्हणजे रघुनाथदास. आणि म्हणून ते आले रात्री ज्याच्याकडे, आणि रघुनाथदास यांच्या वडिलांना त्यांनी सांगितलं की ह्याला काही विशिष्ट कारणासाठी मी आज थोडा सेवेसाठी घेऊन जातो. आता घरचे गुरु जे आहेत घेऊन जात आहेत, म्हणून काही भुजण्य आणि गोवर्धन काका दोघांनाही काही संशय नाही आला. म्हणाले की ठीक आहे, सेवेसाठी घेऊन जातात, घेऊन जा आणि तुम्ही आहात बरोबर, त्यामुळे मला काय काळजी करण्याची गरज नाही. ते सेवेसाठी आले आणि सेवा केली, परंतु पुन्हा घरी नाही गेली. ते तिकडनं जे त्यांनी ज्यांना मराठीमध्ये म्हणतात ते धूम थकली, पळत जे निघाले, पळत निघाले आणि ते सरळ मार्गाने गेले नाही. कारण त्यांना माहिती आहे सरळ मार्गाने जर गेलो तर पुन्हा सगळे माझ्या पाठीमध्ये येणार, म्हणून जंगलातल्या रस्त्याने गेले. तर अशी श्रीमंत घराण्यामध्ये वाढलेली जी पाय कधी कदाचित चपलांशिवाय न चाललेली, आज पायामध्ये चप्पल नाहीत, अंगामध्ये व्यवस्थित कपडे नाहीत, तर अशा अवस्थेमध्ये जंगलात काट्याकुट्यात पाय तुडवत, पाट्याने पायाने तुडवत जगन्नाथपूर इथं आले आणि चैतन्य महापूर्ण शरण गेले. आणि असं नाही की चैतन्य महापूर्णच्या डायरेक्टली सेवेमध्ये लागले, तर त्यांनी उभा राहिले कुठे जाऊन, सिंहद्वार जगन्नाथ मंदिर समोर जे प्रमुख प्रवेशद्वार आहे सिंहद्वार, इथं ते भिक्षा मागत उभारले. आता म्हणाला गेला एवढं काय हो, सगळं घर वगैरे सोडून दिलं आणि भिक्षा मागायसाठी जगन्नाथपुरी समोर कशाला गेले, जगन्नाथ मंदिरकडे कशा गेले? तर भिक्षा मागणी जी आहे हे आजकाल हा धंदा झालेला आहे. पण गौडीय वैष्णव तत्वानुसार किंवा भागवत धर्मानुसार भिक्षा मागण्यामुळं काय होतं, आपल्यामध्ये अंतकरणामध्ये आपण काय होतं, आपलं अंतकरण इतकं साफ होऊन जातं, जो अहंकार आहे अपूर्णपणे नष्ट होऊन जातो. आणि आपण सर्वजण भिकारी आहोत, सर्वजण भिकारी आहोत. कशाची याचना करतो आहोत? आपण भगवत प्रेमाची. चैतन्य चरितार्थ सांगितलं आहे की दास करी वेतन मोरे देई प्रेमदान, की मला तुमचा दास करा आणि मला वेतन पगार म्हणजे का पाहिजे, प्रेमधान तुमचं भगवत प्रेम द्या. कृष्ण प्रेम विना नाही व्यर्थ जीवन, किंवा कृष्ण प्रेम ह्याच्याशिवाय आपलं जीवन काय आहे हे व्यर्थ आहे. तर दास कोरे वेतन मोरी देई प्रेमधन. किंवा तुम्ही दास करा आणि त्याचा पगार म्हणून प्रत्येकाला पगाराची अपेक्षा आहे काय ते काम केलं की मला तुम्ही वेतन द्या कृष्ण प्रेम. हे कृष्ण प्रेम जे आहे हे नम्र झाल्याशिवाय मिळणार नाही. म्हणून भगवंताच्या द्वारासमोर आपण गेलं पाहिजे भीक भिकारी म्हणून. म्हणून आपण चप्पल बाहेर काढून येतो मंदिरामध्ये आणि पूर्वी मंदिराचे दरवाजे छोटे असायचे की आपण वाकत जायचं. हा म्हणून गोपीनाथ मंदिरमध्ये पहा मंदिर सोडून सगळीकडे तुम्हाला वाकून जावं लागतं बरोबर. तर हे असं समजू नका की बिल्डिंग लहान आहे. त्याच्यात भगवंताची रचना आहे की प्रत्येक नम्रतेने सगळीकडे वागावं. खास करून सगळे ऑफिसचं पहा तिकडे जे आहे सगळ्या ऑफिसमध्ये कुठे तुम्ही जा उठलाच की बघायला लागतं. हा अहंकार नाही वाकूनच गेलं पाहिजे सगळीकडे. तर त्याच्यामध्ये आपल्याला नम्रता आहे. नम्रतेशिवाय आपल्याला भगवत सेवा करता येणार नाही. रघुनंदन हा रघुनाथ दास अर्यारतनी कुठे सिंहद्वारासमोर उभारले भीक मागत. चैतन्य महाप्रभूंना हे जे वेळेला समजलं तर त्यावेळेला त्यांना अभिमान वाटला की पहा किती म्हणजे एवढा उच्च घराण्यात जन्म झालेला हा माझा भक्त हा स्वतः वैराग्य मूर्ती भीक मागण्यासाठी जगन्नाथ समोर उभारलेला आहे. तर तो भीक जे आहे हा येणार जाणाऱ्या लोकांच्याकडनं मागत नव्हता. येणार जाणाऱ्या लोकांना तो समजायचा की हे सर्व जगन्नाथाचं दर्शन करून आलेले त्याचे भक्त आहेत. तर त्यांच्याकडे भीक कशाची मागत होता त्यांच्या कृपेची. बाहेरनं काहीतरी खाण्याची पण अंतःकरणपूर्वक भीक कशाची मागत होता जगन्नाथ प्रेम त्याची. चैतन्य महाप्रभूंना हे कळल्यानंतर त्यांना अतिशय आनंद झाला. पण रघुनाथ दास यांच्या घरामध्ये अंतःकरणामध्ये असा विचार आला की मी तो उभारलेलो आहे. खरं आहे लोकांना पण वाटत असेल की मी किती वैरागी आहे परंतु माझ्या मनात काय चाललेलं आहे. मी एका वेश्येचा काय ह्या कोणी जर मंदिरात आला तर आपल्या मनामध्ये विचारतो हा काहीतरी आपल्याला भिक्षा देईल. हा काहीतरी म्हणजे आपल्याला भिक्षा देईल. म्हणून मी इथे आलोय त्यासाठी भगवत चिंतन करण्यासाठी भगवंताची सेवा करण्यासाठी. आणि आता मी द्वारावरती उभारतो त्यावेळेला चिंतन कशाचं करतोय की हा मला भिक्षा देईल हा मला भिक्षा देईल. त्यामुळे भगवत चिंतन जे आहे ते माझ्याकडनं होतं नाही आणि म्हणून त्याने भीकही मागायला सोडून दिली. लाजेनं नव्हे त्याला लाज वाटली की आपलं आपण इथं भगवत भक्ती करण्यासाठी आलो आणि भीक हा देईल तो देईल हेच आपल्या मनामध्ये येतं. त्याच्यामध्ये ते आपल्याला दाखवतायत की भीक आजकाल तर सगळेच जण भीक मागतात. खास करून साधू लोक पण भीक मागतात. त्याच्यामध्ये भगवत सेवा हा हेतू असला पाहिजे स्वतःच्या सेवेसाठी नाही. तर रघुनाथ यांच्या अंतःकरणामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की आपण हे सिंहद्वारासमोर उभारणं हे योग्य नाही आणि म्हणून ते उत्तर दिशेला जिथं जगन्नाथांना भोग केलेला अर्पण केलेला जो प्रसाद आहे हा सर्वांना वितरित झाल्यानंतर जो काही उरलेला प्रसाद आहे हा तिथे ते अर्पण करते एका जागा एका ठिकाणी. तर रघुनाथ दास तिकडे जाऊन तो प्रसाद म्हणजे सगळ्यांनी सगळ्यांना वाटून झाल्यानंतर एक दोन दिवसानंतर फेकलेला जो अन्न आहे हे खाण्यासाठी ते तिथे जाऊ लागले. म्हणजे मडक्यातनं जे काही उरलेलं असेल ते खरवडून आपल्या आवान जे काही ते खात होते आणि असं करून ते आपला जीवन निर्वाह तिथे घालू लागले जगन्नाथपुरी इथं. पण त्यानंतर त्यांनी पाहिलं की हा जो हे जे अन्न आहे ज्या भगवंताच्या सेवा करत फिरणाऱ्या गायी आहेत त्या धामामध्ये. कारण धामामध्ये राहणारे कोणी जे आहे हे श्रेष्ठ आहे. त्या गायी भगवत धामामध्ये राहत आहेत. हे प्राणी जे आहेत ते भगवंताला प्रिय आहेत आणि त्यांचं अन्न मी काय करतोय हिरकावून घेतो आहे. म्हणून ते सर्व गायींना प्रथम चरायला देत असत की गाय जी आहे ते सगळं उरलेलं अन्न खाऊन झाल्यानंतर उरलेलं जे आहे ते रघुनाथ दास काय करतो. आणि हे त्यांचं वैराग्य चैतन्य महाप्रभूने पाहिलं. स्वरूप दामोदर यांनी जाऊन सांगितलं की रघुनाथ दास जो आहे अतिशय याचं कोणी नक्कल करण्याची गरज नाही कोणी करूच पण शकणार नाही. पण रघुनाथ दास असं अत्युच्च वैराग्य जे आहे ते प्रदर्शन करतायत. तर स्वरूप दामोदरने ज्याला चैतन्य महाप्रभूपणा वार्ता बातमी सांगितली तर चैतन्य महापूर्ण अतिशय आनंद झाला. कारण की किती श्रेष्ठ आहे भक्त पहा हा. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंना विचारलं आपण पण जाऊ. तर रघुनाथ दास याला खरोखर प्रसादाची चव काय ते माहिती आहे, आणि म्हणून चैतन्य महाप्रभू स्वतः स्वरूप दामोदर यांना रामानंद राय या सर्वांना घेऊन रघुनाथ दास तिथं राहायचे तिथं आले. आणि त्यावेळेला रघुनाथ दास काय करत असत की उरलेलं गायने वगैरे सगळं जे खाल्लेलं उरलेलं जे आहे ते आणायचे, हा पाण्यामध्ये धुवायचे आणि ते प्रसाद म्हणून ग्रहण करायचे. तर चैतन्य महाप्रभू स्वरूप दामोदर रामानंद राय पुंडलिक ज्ञानदीप हा ब्रह्मानंद भारती सगळे भक्त आल्यानंतर त्याने आपल्या हातामध्ये जे होतं ते पाठीमध्ये गेलं फोलो बरीच जी काय त्यांना लाज वाटली, अरे यार हे तर महान भक्त आहे त्यांना आपण जे खातो ठीक आहे पण या लोकांना हे अर्पण करणं योग्य नाही. तर चैतन्य महाप्रभूने जबरदस्तीनं त्याच्याकडे ते अन्न जे आहे ते काढून घेतलं आणि त्यांनी खाल्लं. तर चैतन्य महाप्रभूने की आजपर्यंत मी सर्व ठिकाणचा प्रसाद खाल्ला परंतु या प्रसादाची गोडी जी आहे ही सर्व निराळीच आहे. म्हणून चैतन्य महाप्रभूने रघुनाथ दासांच्यावरती कृपा केली की तुझ्यावरती जी आहे खरोखर कृष्ण प्रेम तुझ्या अंतःकरणामध्ये आहे आणि म्हणून तुझ्या या उदाहरणावरून सर्व जगाला हे समजून येईल की खरं वैराग्य काय आहे, की कशा भावनेनं आपण भगवंतासमोर भिकारी म्हणून राहिलं पाहिजे आणि भगवंतासमोर कशी भगवत प्रेमाची याचना केली पाहिजे ते तुझ्या उदाहरणावरून सर्व जगाला कळेल. आज आपण इथंच थांबू, 3 मिनिटं 4 मिनिटं तुमची जास्त घेतली अब्दुल माफी करा. संचालकांचा आदेश पुढे काय आहे मला गोपती प्रभू हरे कृष्ण. कुणाला काही प्रश्न आहे?